ಸೂರ್ಯನಾರಾಯಣಸ್ತುತಿಃ ಸಿದ್ಧೈಃ ಸಿದ್ಧಾಂತಮಿಶ್ರಂ ಶ್ರಿತವಿಧಿ ವಿಬುಧೈಶ್ಚಾರಣೈಶ್ಚಾಟುಗರ್ಭಂ ಗೀತ್ಯಾ ಗಂಧರ್ವಮುಖ್ಯೈರ್ಮುಹುರಹಿಪತಿಭಿರ್ಯಾತು ಧಾನೈರ್ಯತಾತ್ಮ ಸಾರ್ಧಂ ಸಾಧ್ಯೈರ್ಮುನೀಂದ್ರೈರ್ಮುದಿತತಮಮನೋ ಮೋಕ್ಷಿಭಿಃ ಪಕ್ಷಪಾತಾತ್ ಪ್ರಾತಃ ಪ್ರಾರಭ್ಯಮಾನಸ್ತುತಿರವತು ರವಿರ್ವಿಶ್ವವಂದ್ಯೋದಯೋ ವಃ ಭಾಸಾಮಾಸನ್ನ ಭಾವಾದಧಿಗತರಪಟೋಶ್ಚಕ್ರವಾಲಸ್ಯ ತಾಪಾತ್ ಛೇದಾದಚ್ಛಿನ್ನ ಗಚ್ಚತ್ತುರಗಖುರಪುಟನ್ಯಾಸ ನಿಶಂಕಟಂಕೈಃ ನಿಸ್ಸಂಗಸ್ಯಂದನಾಂಗಭ್ರಮಣನಿಕಷಣಾತ್ ಪಾತು ವಸ್ತ್ರಿಪ್ರಕಾರಂ ತಪ್ತಾಂಶುಸ್ತತ್ಪರೀಕ್ಷಾ ಪರೈವ ಪರಿತಃ ಪರ್ಯಟನ್ ಹಾಟಕಾದ್ರಿಂ ನೋ ಶುಷ್ಕಂ ನಾಕನದ್ಯಾ ವಿಕಸಿತ ಕನಕಾಂಭೋಜಯಾಭ್ರಾಜಿತಂ ತು ಪ್ಲುಷ್ಟಾ ನೈವೋಪಭೋಗ್ಯ ಭವತಿ ಭೃಷತರಂ ನಂದನೋದ್ಯಾನಲಕ್ಷ್ಮೀಃ ನೋ ಶೃಂಗಾಣಿ ಧೃತಾನಿ ಧೃತಮಮರಗಿರೇಃ ಕಾಲಧೌತಾನಿ ಧೌತಾನಿ ಯಿದ್ಧಂ ಧಾಮದ್ಯುಮಾರ್ಗೇ ಮ್ರದಯತಿ ದಯಯಾ ಯತ್ರ ಸೋತ್ಕೋವತಾದ್ವಃ ಧ್ವಾಂತಸ್ಯೈವಾಂತಹೇತುರ್ನ ಭವತಿ ಮಲಿನೈಕಾತ್ಮನಃ ಪಾಪ್ಮನೋಪಿ ಪ್ರಾಕ್ಪಾದೋಪಾಂತಭಾಜಾಂ ಜನಯತಿ ನ ಪರಂ ಪಂಕಜಾನಾಂ ಪ್ರಬೋಧಂ ಕರ್ತಾ ನಿಶ್ರೇಯಸಾನಾಮಪಿ ನ ತು ಖಲು ಯಃ ಕೇವಲಂ ವಾಸರಾನಾಂ ಸೋವ್ಯಾದೇಕೋದ್ಯಮೇಚ್ಛಾ ವಿಹಿತ ಬಹು ಬೃಹದ್ ವಿಶ್ವಕಾರ್ಯೋರ್ಯಮಾವಹ ಲೋಟಂ ಲೋಟ್ಟಾವಿಚೇಷ್ಟಶ್ರಿತಶಯನತಲೋ ನಿಸ್ಸಹೀಭೂತದೇಹ ಸಂದೇಹೀ ಪ್ರಾಣಿತವ್ಯೇ ಸಪದಿ ದಶ ದಿಶ ಪ್ರೇಕ್ಷಮಾಣೋಂಧಕಾರಾಃ ನಿಶ್ವಾಸಾಯಾಸನಿಷ್ಟಃ ಪರಮಪರವಶೋ ಜಾಯತೇ ಜೀವಲೋಕಃ ಶೋಕೇನೇವಾನ್ಯಲೋಕಾನುದಯಕೃತಿಗತೇ ಯತ್ರ ಸೋರ್ಕೋವತಾದ್ವಃ ಕ್ರಾಮಲ್ಲೋಲೋಪಿ ಲೋಕಾಂಸ್ತದುಪಕೃತಿ ಕೃತಾವಾಶ್ರಿತಸ್ಥೈರ್ಯಕೋಟಿಂ ನೃಣಾಂ ದೃಷ್ಟಿಂ ವಿಜಿಹ್ವಾಂ ವಿಧದದಪಿ ಕರೋತ್ಯಂತರತ್ಯಂತ ಭದ್ರಾ ಯಸ್ತಾಪಸ್ಯಾಪಿ ಹೇತುರ್ಭವತಿ ನಿಯಮಿನಾಮೇಕ ನಿರ್ವಾಣದಾಯೀ ಭೂಯಾತ್ ಸ ಪ್ರಾಗವಸ್ತಾಧಿಗತರ ಪರಿಣಾಮೋದಯೋರ್ಕ ಶ್ರಿಯೇವಃ ವ್ಯಾಪನ್ನರ್ತುರ್ನ ಕಾಲೋ ವ್ಯಭಿಚರತಿ ಫಲಂ ನೌಷಧೀ ದೃಷ್ಟಿರಿಷ್ಟಾ ನೇಷ್ಟೈಸ್ತೃಪ್ಯಂತಿ ದೇವಾ ನಹಿ ವಹತಿ ಮರುರ್ನಿರ್ಮಲಾ ಭಾನಿ ಭಾನಿ ಆಶಾ ಶಾಂತಾನ ಭಿಂದನ್ಯವಧಿ ಮುದಧಯೋ ಬಿಭ್ರತಿ ಕ್ಷ್ಮಾ ಭೃತಕ್ಷ್ಮಾ ಯಸ್ಮಿನ್ ಸ್ತ್ರೈಲೋಕ್ಯಮೇವಂ ನ ಚಲತಿ ತಪತಿ ಸ್ತಾತ್ ಸ ಸೂರ್ಯಶ್ರಿಯೇವಃ ಕೈಲಾಸೇ ಕೃತ್ತಿವಾಸಾ ವಿಹರತಿ ವಿಹರತ್ರಾಸ ದೇಹೋಢಕಾಂತಃ ಶ್ರಾಂತಶ್ಯೇತೆ ಮಹಾಹಾವಧಿ ಜಲಧಿ ವಿನಾ ಛದ್ಮನಾ ಪದ್ಮನಾಭಃ ಯೋಗೋದ್ಯೋಗೈಕತಾನೋ ಗಮಯತಿ ಸಕಲಂ ವಾಸರಂ ಸ್ವಂ ಸ್ವಯಂಭೂಃ ಭೂರಿ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಚಿಂತಾ ಭೃತಿ ಭುವನ ವಿಭೌ ಯತ್ರ ಭಾಸ್ವಾನ್ ಸವೋ ವ್ಯಾತ್ ಏತದ್ಯನ್ಮಂಡಲಂ ಖೇ ತಪತಿ ದಿನ ಕೃತಸ್ತಾರುಚೋರ್ಚೀಂಷಿಯಾಣಿ ದ್ಯೋತಂತೆ ತಾಣಿ ಸಾಮಾನ್ಯಯಮಪಿ ಪುರುಷೋ ಮಂಡಲೇನುರ್ಯಜೂಂಷಿ ಏವಂ ಯಂ ವೇದ ವೇದ ತ್ರಿತಯಮಯಮಯಂ ವೇದ ವೇದೀ ಸಮಗ್ರಃ ವರ್ಗಸ್ವರ್ಗಾಪವರ್ಗ ಪ್ರಕೃತಿರವಿಕೃತಿ ಸೋಸ್ತು ಸೂರ್ಯಶ್ರಿಯೇವಃ ನಾಕೌಕಃ ಪ್ರತ್ಯನೀಕ ಕ್ಷತಿಪಟು ಮಹಸಾಂ ವಾಸವಾಗ್ರೇಸರಾನಾಂ सर्वेषां साधुपातां जगदिदमदितेरात्मजत्वे समेऽपि येनादित्याभिधानं निरतिशयगुणैरात्मनिन्यस्तमस्तु स्तुत्यस्त्रैलोक्यवन्द्यैस्त्रिदशमुनिगणैः सोंशुमान् श्रेयसे वः भूमिं धाम्नोऽभिवृष्ट्या जगति जलमयीं पावनीं संस्मृतावमि आग्नेयीं दाघशक्त्या मुहुरपि यजमानात्मिकां प्रार्थितार्थैः लीनामाकाशदेवामृतकरघटितां ध्वान्तपक्षस्य पर्वणि एवं सूर्योष्टभेदां भव इव भवतः पातु बिभ्रत्स्वमूर्तिम् प्राक्कालोन्निद्रपद्माकरपरिमलना बिभ्रवत्पादशोभः भक्त्या त्यक्तो रुखेदोद्गतिदिवि विनता सूनुना नीयमानः सप्ताश्वाप्तापरान्तान्यधिकमधरयन् यो जगन्ति सुतोलम् देवैर्देवः सपायादपर इव मुरारातिरह्नां पतिर्वः यस्रष्टा पाम्पुरस्तादचलवरसमभ्युन्नहेर्हेतुरेकः लोकानां यस्त्रयानां स्थित उपरि परं दुर्विलङ्घेन धाम्ना सद्यस्यिद्ध्यै प्रसन्नद्युतिशुभचतुराशामुखस्ताभिभक्तः द्वेधा वेधा इवाविष्कृतकमलरुचिः सोर्चिषामाकरो वः साद्रिद्यूर्वीनदीशा दिशति दश दिशो दर्शयन् प्राग्दृशो यः सादृश्यम् दृश्यते नो सदश शतदृशि त्रैदशे यस्य देशे दीप्तांशुर्वः सदिश्यादशिवयुगदशा दर्शितद्वादशात्मा शंशास्त्यश्वांश्च यस्या शयविदतिशयाद्दन्तशूकाशनाद्यः तीर्थानि व्यर्थकानिर्हृदनदसरसी निर्झराम् भोजिनीनाम् नोदन्वन्तोऽनुदन्ति प्रतिभयमशुभस्मश्रभादानुबन्धि आपो नाकापगाया अपि कलुषमुषो मज्जताम् नैव यत्र त्रातुम् यातेऽन्यलोकान् सदिशतु दिवसस्यैकहेतुर्हितम् वः एतत्पातालपङ्गप्लुतमिव तमसैर्वैकमुद्गाढमासीत् अप्रज्ञाताप्रतर्क्यम् निरवगति तथा लक्षणम् सुप्तमन्तः यादृक्सृष्टेः पुरस्तान्निशि निशि निखिलम् जायते तादृगेव त्रैलोक्यम् यद्वियोगादवतु रविरसौ सर्गतुल्योदयो वः द्वीपे योऽस्ताचलोऽस्मिन् भवति खलु स एवापरक्रोधयाद्रिः यायामिन्युज्ज्वलेन्दुद्युतिरिह दिवसोऽन्यत्र तीव्रा तपः सः यद्वश्यौ देशकालाविति नियमयतो नोदुयम् देशकालौ अव्यात्सस्व प्रभुत्वा हितभुवनहितो हेतुरह्ना विनो वः व्यग्रैरग्रग्रहेन्दुग्रसनगुरुभरैर्नो समग्रैरुदग्रैः प्रत्यग्रैरीषदुग्रैरुदयगिरिगतो गोगणैर्गौरयङ्गाम् उद्गाडाच्छिर्विलीनामरणगरनगग्रावगर्भामिवाह्नाम् अग्रे श्रेयो विधत्ते ग्लपयतु गहनम् सग्रहग्रामणीर्वः योनिः साम्नाम् विधाता मधुरिपुरजितो धूर्जटिः शङ्करोऽसौ मृत्युः कालोलकायाः पतिरपि धनदः पावको जातवेदाः इत्थम् संज्ञाडवित्थादिवदमृतभुजाम् यायदृच्छा प्रवृत्ताः तासामेको विधेयस्तदनुगुणगुणैर्यः स सूर्योऽवताद्वः देवः किं बान्धवः स्यात् प्रियसुहृदथवाचार्य आहोऽस्विदर्यः रक्षा चक्षुर्नुदीपो गुरुरुतजनको जीवितं बीजमोजः एवं निर्णीयते यः कैव न जगतां सर्वदा सर्वदोऽसौ सर्वाकारोपकारी दिशतु दशशताभिषुरभ्यर्थितं वा